अर्जुनाने ऐन रणांगणात अद्वैताचं असं पृथक्करण मागितलं तेव्हा क्षणभर हसून माधव म्हणाले,
रथ चक्र जगन्नाथाचे संजीवन चैतन्याचे, संजीवन चैतन्याचे रथ चक्र जगन्नाथाचे, संजीवन चैतन्याचे, संजीवन चैतन्याचे। आत्मा चेतन अविनाशी, आत्मा चेतन अविनाशी, आत्मा चेतन अविनाशी, देहा देहाचा वासी, देहा देहाचा वासी, नव वस्त्रे धारण करून, नव वस्त्रे धारण करून, जीर्णासी देई त्यजून, जीर्णासी देई त्यजून, रथ चक्र जगन्नाथाचे। तरंग पाण्यावरले, हे तरंग पाण्यावरले, जे अवतरले नवीरले, जे अवतरले नवीरले, नवरूपात्माधारी, नवरूपात्माधारी, न च मरतो नातो मारी, न च मरतो नातो मारी, रथ चक्र जगन्नाथ। उदयास्त जरी सूर्याचा, उदयास्त जरी सूर्याचा, तो प्रखर दीपतेजाचा, तो प्रखर दीपतेजाचा, ते तेज चिरंतन भावे, ते तेज चिरंतन भावे, रथ चक्रातून धावे, रथ चक्रातून धावे, रथ चक्र जगन्नाथाचे, रथ चक्र जगन्नाथाचे, संजीवन चैतन्याचे, संजीवन चैतन्याचे, चैतन्याचे, संजीवन चैतन्या।